सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि माझ्या सोबत आज मिस्टर राहुल जैन बोलत आहेत जे की न्यूरो फीडबॅक प्रॅक्टिशनर आहेत. आता नेमकं न्यूरो फीडबॅक प्रॅक्टिशनर म्हणजे सर नेमकं करतात काय, सर काय न्यूरो फीडबॅक म्हणजे नेमकं काय, इथपासून इतक्या बेसिक लेवलपासून सुरुवात करूयात, काय सांगाल?
दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. सो न्यूरो फीडबॅक ही फार जुनी टेक्नॉलॉजी आहे, US आणि ऑलमोस्ट 60 वर्षापासून आहे ते, आणि आपल्या इथे मी 10 वर्षापासून करतोय. याच्यात काय आहे, आपले जे ब्रेन वेव्स आहे ते जर का ऑप्टिमाइज लेवलला असले तर आपला परफॉर्मन्स, आपलं ओव्हरऑल ब्रेन हेल्थ एकदम चांगली राहते. त्याच्यात अल्फा, बीटा, थीटा हे सर्व वेव्स आपल्याला एक अप्रोप्रिएट बॅलन्समध्ये पाहिजे. जर का एखादी स्लो वेव कमी असली तर आपल्याला एकदम एन्झायटी आणि हे सर्व चालू होतं किंवा डिप्रेशनच्या साईडला जातो निघून. तसंच काही हाय वेव्सचं आपलं जर का प्रमाण जास्त असलं तर आपल्याला फार जास्त अतिचिंता, एन्झायटी हे होते. स्लोमध्ये आपण डिप्रेशनमध्ये निघून जातो, हाय असेल तर झोप येत नाही. सो बेसिकली व्हॉट वी वॉन्ट इज अप्रोप्रिएट बॅलन्स ऑफ बोथ वेव्स. आणि त्याच्यासाठी हे नॉन इन्वेझिव्ह म्हणजे आपण याच्यात ब्रेनमध्ये काहीच टाकत नाही, मेडिकेशनची काही गरज नाही आहे. आणि आम्ही मागच्या 10 वर्षापासून बरेचसे लोकांची मेडिकेशन सुद्धा ह्या ट्रीटमेंटमुळे बंद झालेले आहे. दे आर लिव्हिंग ॲब्सोल्युटली हॅपी. आणि ही नासानी डेव्हलप केलेली टेक्नॉलॉजी बेसिकली, आणि ते आपण मागच्या 10 वर्षापासून नाशिकमध्ये चालू केलंय आणि भारतात आपण सर्वात पहिला सेंटर आपलाच होता इथे.
क्या बात आहे. नाशिक सरांकडून अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. काही महत्वपूर्ण विषयांसंदर्भात आज आपलं बोलणं होणार आहे. कुठेही जायचं नाहीये. मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्यासोबत. बजाते राहा.